मूल रामायणाचा संक्षिप्त परिचय. डॉक्टर सुजाता रिसबुड बापट, पुणे. श्रीराम कथा ही देशविदेशात विविध भाषांमधून, संस्कृतींमधून, विचारांमधून, साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली आहे. अशाच एका तेलुगू भाषेतील रामायणाचा परिचय ह्या लेखाच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न आहे. मोल्ल रामायण असे नाव असणारे हे रामायण तेलुगू भाषिक असणाऱ्या मोल्ल नावाच्या एका स्त्रीने लिहिलेले रामायण आहे. तेलुगू हा शब्द त्रिलिंगवरून आला आहे असे मानले जाते. श्रीशैलावरचा मल्लिकार्जुन, महांकालेश्वर आणि द्राक्षरामम येथील भीमेश्वर ही ती तीन लिंगे होत. तेलुगू या शब्दाचा अर्थ मधुर असाही होतो. या भाषेच्या माधुर्यामुळे तिला तेलुगू म्हटले जाऊ लागले असावे. संस्कृत, प्राकृत आणि इतर काही भाषा यांच्या समन्वयातून तेलुगू ही भाषा उत्पन्न झाली असे उल्लेख अनेक साहित्यात आढळतात. तेलुगू भाषेच्या इतिहासकारांनी तिच्या कालखंडाविषयी पुढील प्रमाणे सांगितले आहे. अज्ञातकाल 500 ते 1000, पुराणकाल 1000 ते 1400, काव्य प्रबंधकाल 1400 ते 1650, रहस्यकाल 1651 ते 1850, आधुनिक काल 1851 ते आजतागायत. महाभारताप्रमाणेच रामायणाचा अनुवाद हा पुराणकाळात झालेला पाहायला मिळतो. भास्कर हा कवी व त्याच्या अनेक शिष्यांनी मिळून चंपू पद्धतीने रामकथा लिहून पूर्ण केली. या रामायणाला भास्कर रामायण असेही म्हणतात. आंध्रात घरोघरी आणि मंदिरामधून या रामायणाचे वाचन आणि गायन केले जाते. रंगनाथ या कवीने द्विपद छंदात लिहिलेले रामायण हे रंगनाथ रामायण या नावानेच प्रसिद्ध आहे. यानेच तेलुगूत रामकथेची परंपरा सुरू केली. मोल्ल रामायणाची रचनाकार कुमार मोल्ल ही प्रबंधकाळातील प्रसिद्ध कवयित्री आहे. हिने रचलेले हे रामायण हे प्रासादिक आहे. मोल्ल कृष्णदेव रायाच्या कालखंडातील मानली जाते. हिच्याबरोबरच तंजावर येथील रामभद्रांबा, मधुरवाणी, पशुपलेटी, रंगाजन्म या 16व्या 17व्या शतकातील काही कवयित्री देखील उल्लेखनीय आहेत. दंडक हा काव्यप्रकार संस्कृतातून केवळ तेलुगू भाषेत आलेला आपल्याला दिसतो. 70,000 ओळींचे एक दंडक रामायणही तेलुगू भाषेत रूपांतरित झालेले आहे. तेलुगू भाषेतील काव्याचे स्वरूप कसे बदलले याचा विचार करता असे लक्षात येते की याच काळातील तेलुगू बोलीचा तात्कालीन लोकगीतात आणि नंतर काही शिलालेखात गद्यपद्यरूप उपयोग झाल्याचे दिसते. नन्नय्या या प्राचीन कवीने तेलुगू काव्याचा पाया घातलेला दिसून येतो. सुरुवातीच्या काळात अनुवाद आणि अनुकरण यांच्याकडेच या सर्वांची प्रवृत्ती असलेली दिसून येते. महाभारत, रामायण, भागवत यांवर अनेकांनी रचना केल्याचे उल्लेख सापडतात. संस्कृतातील अनेक पुराणे तेलुगू भाषेत अवतरली. धार्मिक प्रबोधन किंवा प्रचार हे या वाङ्मयाचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे आशयापेक्षा आविष्कार पद्धतीत काही प्रमाणात प्रयोगशीलता दिसून येते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेलुगू साहित्य हे बहुतांश पद्यात्मक होते. नंतर मात्र अनेक अंगांनी या साहित्याची वाढ झाली. काव्याचे 2 मुख्य प्रवाह दिसू लागले. एकात जुनीच परंपरा चालू राहिली आणि दुसऱ्यात भाव, भाषा, मांडणी या बाबतीत स्वातंत्र्य आणि नाविन्याचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. पण मोल्ल रामायणाची रचना मात्र आधीच्या काळातील आहे. हे रामायण काव्यमय, प्रासादिक आणि साधे सोपे आहे. मोल्ल रामायणाची प्रमुख वैशिष्ट्ये: याची रचना कुंभर किंवा आतुकोरी मोल्ल या एका स्त्रीकडून झालेली आहे. ती कुंभार होती असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. मोल्ल ही तेलुगू साहित्यातील प्रथम कवयित्री आहे जिने अशा पद्धतीची काही काव्यरचना केली आहे. तिचा जीवनकाल 1320 ते 1400 असा मानला जातो. पण तिच्या आयुष्याविषयी कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही. ती ब्रह्मचारिणी होती असे मानले जाते. हिचे पिता शिवभक्त होते आणि ती स्वतः रामभक्त मानली जाते. मोल्ल रामायणाची रचना करत असताना मोल्लने कुठेही अलंकारिक शब्दांचा वापर केलेला दिसत नाही. अतिशय साध्या सोप्या भाषेत तिने ही रचना केली आहे. भक्तीतून आनंद देणारे आणि मुक्ती देणारे असे श्रीराम आहेत. त्यांचे गुणवर्णन करायला कोणाला नाही आवडणार. मला जसे काही रामायण समजले, त्याचे वैशिष्ट्य जाणवले, ते लिहिताना जे काही सुचले त्यातून मी रामायणाची रचना केली आहे असे मोल्ल नोंदवते. श्रीरामांची भक्ती करताना त्यातून जी प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळाली त्यावरून ही रामायणाची रचना करावी असे सुचले, असे ती म्हणते. रामांच्याच प्रेरणेने हे रामचरित गुणगान मी करते आहे आणि त्यांच्याच चरणकमलांवर मी हे कथापुष्प समर्पित करते आहे, असे ती अत्यंत विनयाने सांगते. यावरून तिचा विनयशील स्वभाव स्पष्ट होतो. वेदांप्रमाणेच ही रामकथा पवित्र आहे. परमानंदाच्या प्राप्तीसाठीच मी ही रचना करते आहे हे सांगायला ती विसरत नाही. एकूण 6 कांडांमध्ये मोल्लने रामायण कथा मांडली आहे. बालकांड. पहिल्या बालकांडात अयोध्येच्या वैभवाचे वर्णन ती करते आणि दशरथ महाराजांचा उल्लेख महापट्टण असा करते. बालकांडाचा शेवट तिने श्रीराम आणि सीता यांच्या कल्याण वैभवमु म्हणजेच विवाहाने केला आहे. अयोध्याकांड. यात श्रीरामांच्या वनवास गमनाचे वर्णन आहे. गुहाच्या अनन्य भक्तीचा उल्लेख येथे लेखिकेने केला आहे. त्यासाठी प्रपत्ती असा शब्द तिने वापरलेला आहे. अयोध्याकांड हे तुलनेने लहान आहे. अरण्यकांड. यात सुरुवातीलाच चेंचू जातीच्या आदिवासी स्त्रियांनी वनात श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांना असे वनात पाहून या स्त्रियांना वाईट वाटल्याचा उल्लेख देखील ती करते. शूर्पणखा आगमन. रावणासमोर शूर्पणखेचे नाक कापले जाणे, सीता सौंदर्य वर्णन, खरदूषण संहार, मारीच राक्षसाचा प्रवेश, सीताहरण, जटायू वर्णन, रामाचा विलाप, लक्ष्मणाकडून सांत्वन, जटायूचे रावण वर्णन आणि पुढे शबरी श्रीराम भेट याचा देखील उल्लेख आहे. तिच्या भक्तीचे उदात्त चित्र मोल्लने रंगवले आहे. किष्किंधाकांड. यात हनुमान आगमन, श्रीराम हनुमान भेट, सुग्रीवाशी मैत्री, वालीवध, सुग्रीवाचा राज्याभिषेक आदींचे वर्णन आहे. सीतावियोगात श्रीराम हे वर्षा ऋतूत देखील परितप्त होत आहेत असे त्यांच्या मनस्थितीचे वर्णन मोल्ल करते. सीता शोधासाठी समस्त वानरसेना चारही दिशांना पाठवली जाते आणि हनुमंताजवळ श्रीराम आपली अंगठी त्यांच्या परिचयासाठी जानकीला देण्यासाठी सांगतात. या कथाभागाबरोबरच हे कांड इथे संपते. सुंदरकांड. हे कांड इतर कांडांच्या मनाने विस्तृत आहे. संपातीकडून सीतास्थान माहिती, लंकेचा मार्ग, लंकावर्णन, रावणाची सीतेकडे प्रार्थना, सीतेकडून रावणाची निंदा, श्रीरामांची स्तुती, रावणाचा क्रोध, सीतेला विचार करण्यासाठी काही अवधी, जानकीचा संताप, हनुमंताचे सीतेसमोर ते कुशल असल्याचे निवेदन, मुद्रिका प्रदान, हनुमानाचे भव्य स्वरूप हा कथाभाग आहे. श्रीरामांना सीतेचा संदेश देताना ती म्हणते, माझ्या हृदयात श्रीरामांची प्रतिमा कोरलेली आहे, तिला कोणीच धक्का लावू शकत नाही. मी तुम्हाला उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी श्रीरामांसमीप नेऊ शकतो असे हनुमंत म्हणताच सीता म्हणते, मला असे चोरासारखे पळून जायचे नाही. मी रामांना सोडून इतर कोणालाही स्पर्श करू शकत नाही, त्यामुळे मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. यातून सीतेचे बाणेदार व्यक्तिमत्व मोल्ल आपल्यासमोर उभे करते. हनुमंताचा विक्रम विहार, राक्षसवीरांचा नाश, जांबुवालीचा वध, अक्षयकुमार आणि पवनसुताचा भीषण संग्राम, इंद्रजिताचे हनुमानावर आक्रमण, मेघनादाच्या ब्रह्मस्त्राने हनुमानाचे वश होणे, रावणाची निंदा आणि श्रीरामांचे गुणवर्णन, वालाग्रज्वालांची त्याचे लंकादहन, दधिवनात वानरांचा उत्साह, अंगदाकडून दधिमुखाचा पराभव, हनुमंताकडून श्रीरामांना सीतेच्या कुशल असण्याविषयीचे निवेदन, सीतेकडून तिचे शिरोरत्न श्रीरामांकडे देणे आणि शेवटी माल्यवान पर्वतावरून प्रस्थान, या गोष्टींसह हे कांड संपते. युद्धकांड. या शेवटच्या कांडात संपूर्ण युद्धाचे, त्याआधीच्या तयारीचे वर्णन, रावणास विभीषणाचा उपदेश, प्रहस्ताकडून समजुतीच्या काही गोष्टी रावणाला सांगणे, विभीषणाची शरणागती, रावणाच्या बलसंपदेचा परिचय, नलाद्वारे सेतू निर्माण, लंकेत प्रवेश, युद्धास सुरुवात, वानरांनी मांडलेला उच्छाद, कुंभकर्णाकडून वानरांचा संहार, श्रीरामांकडून त्याचा वध, इंद्रजिताचा वानरसेनेवर हल्ला, हनुमंताने आणलेल्या संजीवनीने वानरांना पुनरुज्जीवन, नंतर विविध राक्षसांचा वध, खरपुत्र मकराक्षाचा वध, हे ऐकून रावण भयभीत झाला, लक्ष्मणाकडून इंद्रजिताचा वध, रणक्षेत्रात रावणाचे आगमन, रावण सुग्रीव युद्ध, राम रावण संग्राम, नंतर रावणाकडून लक्ष्मणाचे मूर्छित होणे, हे पाहताच श्रीरामांचे दुःख व्यक्त करणे, पुन्हा संजीवनीसाठी हनुमंताचे प्रयाण, कालनेमीचे कपट, संजीवनी वनस्पतीची प्राप्ती, माल्यवंतांचा मृत्यू, लक्ष्मणाचे शुद्धीवर येणे, रावणाचा शत्रुंजय होम, मंदोदरीचा दिनालाभ, राम रावण संग्राम, रामांसाठी इंद्ररथाचे आगमन, विभीषणाकडून रावण मृत्यूचे रहस्य सांगणे, श्रीरामांच्या ब्रह्मास्त्राकडून रावणाचा वध, मंदोदरी विलाप, श्रीरामांची विजयवार्ता सीतेपर्यंत पोचली, तिचा अग्निप्रवेश, ब्रह्मदेवाकडून सीतेची स्तुती, देवतांकडून श्रीराम स्तुती, श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचे पुष्पक विमानाकडून अयोध्येकडे प्रयाण आणि अयोध्यानगरीत प्रवेश, अश्वमेध यज्ञ करून श्रीरामांचा राज्याभिषेक, या वर्णनासह हे कांड इथे संपते. येथे विशेष नमूद करावयाची बाब म्हणजे संजीवनी वनस्पती दोन वेळा आणली गेल्याचा उल्लेख मोल्लने केला आहे. या रामायणाची फलश्रुती सांगताना मोल्ल म्हणते, ज्यांनी या रामायणाचे पठण केले, ऐकले, ते सर्वजण या धरतीवर सुखाने राहतील. श्री विष्णूच्या अवताराची ही कथा सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय अशी आहे. सुंदरकांडापर्यंत ही कथा थोडी संक्षेपाने सांगून पुढे युद्धकांडाचे वर्णन मोल्लने विस्ताराने केले आहे. काही प्रसंग विस्तृत तर काही त्रोटकपणे सांगितले आहेत, पण तरीही ही कथा प्रवाही झाली आहे, पण तरीही तिचे स्वरूप संक्षिप्त राहिले आहे. मोल्लने आधीच्या काही ग्रंथांचा थोडाफार अभ्यास किंवा वाचन केले होते असे जाणवते. केवट भक्तिप्रसंगात रामचरित मानसमधील प्रसंगाची आठवण येते. येथे गुह मनात म्हणतो की एखादा दगड जर त्यांच्या चरणधुळीच्या स्पर्शाने स्त्री बनू शकत असेल तर माझ्या नावाचे काय. तुलसीदासाने देखील मांग नाव न केवट आना मोही पद पदुम पख आरन कहहू अशी चौपाई रचली आहे. मारीच्या राक्षसाची शिकार करून येणारे श्रीराम तिला कोण्या वन्य जातीतील शिकारी असल्याचे भासतात ही तिची स्वतंत्र कल्पना असल्याचे जाणवते. कदाचित ती राहत असलेल्या वातावरणाचा तो प्रभाव असावा. भक्ती, करुण, शांत, शृंगार या रसांचे वर्णन तिने अतिशय सुंदर केले आहे, पण वीर, भयानक, अद्भुत, रौद्र आदी रसांचे वर्णन देखील एक स्त्री असून तिने तितकेच समर्थपणे केले आहे. भाषा, संकल्पना, श्रद्धा, भौगोलिक वातावरण, स्वतः ज्या वातावरणात वाढतो त्याचा प्रभाव यात विविधता आढळते, पण यातच एकतेचे बीज देखील आढळते ही श्रीराम कथा वाचल्यावर असे म्हणावेसे वाटते. कारण श्रीराम हे तिथेही होते, त्या लोकांचीही श्रीरामावर निष्ठा होती. जात, भाषा, पंथ अशा कोणत्याच चौकटीत श्रीराम कधीच अडकले नाहीत असे जाणवते. सर्वांना ते तितकेच प्रिय आणि आपलेसे आहेत, कारण त्याशिवाय रामायण हे नानाविध भाषांमध्ये आढळलेच नसते. जनमनांवर रामकथेचा शुभ संस्कार करण्यात या विविध भाषांमधील रामकथांचा विशेषत्वाने उपयोग झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वांत सुखाय अशी रचना जरी मोल्लने या रामायणात केलेली असली तरी रामकथेचे मूळ सूत्र तिने कुठेच सोडलेले दिसत नाही. जय श्रीराम.